di bawah lorong dulu ke kapolisa dengan contoh darwasiya lorong dulu ke wasasi ini yaitu tim di sana khatma sudah foto शेवटच्या दिवशी हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होतो. खरंच या कार्यक्रमामध्ये श्यामाताईंची अनुपस्थिती ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे. मागच्या वर्षी देखील कार्यक्रमाला श्यामाताई येऊ शकल्या नव्हत्या, पण त्या घरी होत्या. यावेळेला श्यामाताई आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम एक प्रकारे अभिनव झाला. अलकाताईंनी विचारलेले मार्मिक प्रश्न आणि मंडळाचं आपल्या कामाच्या स्वभावाचं गणेश पुरंदर असा अंतरंग त्याच्यातून उलगडलं. मुलाखत अतिशय चांगली होती अलकाताईंनी आणि उत्तरं देखील मथुराताईंनी खूप हृदयस्पर्शी उत्तरं दिली असं आणि मुलीं दादांनी त्याच्यावर करत चढवला. निष्ठेशिवाय कोणतंही काम कार्य पार पडलं नाही. आतापर्यंत जर कोणतंही कार्य तारून केलं असेल तर ते केवळ निष्ठेने. महाराष्ट्रात हा चमत्कार घडलेला आहे वेगळ्या प्रसंगामध्ये वेगळ्या स्वरूपामध्ये, ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याच्या वेळेला. महाराज गडावर पोहोचणार आहे तोपर्यंत आणि महाराजांनाही गडावर लढत गड जिंकून जायचं आहे विशाळ गडावर, आणि तोपर्यंत आपण शत्रूला अडवून धरणार आहोत. आपलं काय होणार हे माहीत असताना ज्या प्रकारची निष्ठा होती शिवाजी म्हणून पालखीमध्ये बसलेला असताना आणि शिवाजी नसताना पालखीत बसलेला असताना आपल्याला अटक होईल, आपल्याला मारलं जाईल हे शिवाजीला माहीत होत. शिवाजीसारखे ते दिसत होते आणि सिद्धी जवानांच्या फौजांनी ते नाटक केली. काही वेळ तो देखावा टिकला आणि त्याला मारलं गेलं. रायबाचं लग्न देखील नंतर होईल, होईल तेव्हा होईल, पण आधी कोठाड्याचं लग्न झालं पाहिजे असं म्हणणारे किंवा बहलोल खानाला पकडल्या तरी मला तोंड दाखवू नका असं सरसेनापती प्रतापराव गुजरांना जेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं असेल तेव्हा बहलोल खानाच्या भल्या मोठ्या फौजेवर शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी केवळ सात मावळ्यांविषयी तुटून पडलेले प्रतापराव गुजर अशा एका वेगळ्या तेजस्वी अशा स्वरूपामध्ये महाराष्ट्राने इतिहास पाहिला. पण परमार्थ करता देखील फार मोठ्या निष्ठा लागतात. निष्ठा नाहीशा होणं, निष्ठांना न जागणं यामुळं कार्याचा घात होतो आणि त्याचं भान असणारी जी मंडळी असतात निष्ठांत त्यामुळं कार्य मोठी होतात. या नागपूरमधून एका संघटनेचं कार्य फार मोठं झालं ते केवळ निष्ठांच्यामुळे झालं. तशा निष्ठा नसत्या तर अशी मोठी कामं उभी राहू शकत नाही. मला असं वाटतं की या मुलाखतींमधून हा एक वेगळा मंत्र मिळून गेला. परमार्थाकरता देखील निष्ठाच लागते आणि सद्गुरूंचं कार्य करण्यासाठी देखील निष्ठा लागते आणि सद्गुरूंचं कार्य करत असताना स्वतःच्या देहाला अवास्तव महत्व न देणं आणि कार्याला महत्व मिळणं देणं याला देखील निष्ठाच लागते. माझ्यापाशी वेळ कमी आहे पण मुलाखतीमुळे वेळ वाया गेला असं मला मुळीच वाटलं नाही. कारण मी जो परमार्थ सांगणार आहे तो तुम्ही गेली 14 वर्ष ऐकताच आहात आणि 3 दिवस तुम्ही सांगितला 4 प्रवचनांमध्ये आणि आताही मी बोलणारच आहे. पण हे जे बोलणं झालं हे बोलणं तेही आपल्या जागी अतिशय महत्वाचं आहे असं मला निश्चित वाटलं. सद्गुरु वचन आणि महावाक्य वचन हे एकच असतं. अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथीचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. मी ब्रह्म आहे किंवा सोहम तोच मी आहे. सोहम हंसहा स्वानंद घन अजन्मातो तूच जाण हेच साधूचे वचन सदृढ करावे. अशा प्रकारे साधूंचं जे वचन आहे सद्गुरूंचं जे वचन आहे ते पक्क धरायचं हे जरी असलं तरी देखील हे वचन पक्क धरून सद्गुरू साधनं काय सांगतात हे महत्वाचं आहे. आणि त्याचा समर्थांनी दासबोधात केलेला उल्लेख हे ध्यानाशी संबंधित आहे. आपण 2 दिवसांपूर्वी पाहिलं की मार्ग होईपरी अंतरिक्ष जेथे सर्वही पूर्वपक्ष आत्मा ठाईचा अलक्ष लक्ष वेला आणि ध्यानाची प्रक्रिया समर्थांनी उभी केली. ती ध्यानाची प्रक्रिया अत्यंत स्पष्टपणाने सातबोधामध्ये समर्थांनी दशक 17 समाज 5 त्याच्यामध्ये व्यक्त केली. वेळेच्या अभावी आणि मला आठवत आहे की या समासावर मी पूर्वी बोललेलो आहे. एकवीस सहस्र साशे जपा नेमोनी गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही मुखी नास्तिकी अतिजय प्राणे तयासी अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. मी हा सगळा समाज सांगायच्या ऐवजी मध्यवर्ती कल्पना आता तुम्हाला सांगेल. शास्त्रकर्त्यांनी असा विचार केला की जर परमात्म्याशी तदाकार व्हायचं असेल परमात्मस्वरूप घाई पाडून घ्यायचं असेल तर त्याच्या आड जे जे येतं ते पहिलं बाजूला झालं पाहिजे. त्याच्या आड काय येतं परमात्मस्वरूप समजण्याच्या आड आमची इंद्रिय येतात आणि इंद्रिय भाव येतात. एक मन हा फार मोठा अडथळा असतो हे दुसरं आणि तर्क हा तिसरा अडथळा असतो ही तिसरी गोष्ट. आमच्यापाशी ही तीनच साधनं आहेत देह मन आणि बुद्धी आणि देह मन आणि बुद्धी ही या तीनही गोष्टी अडथळा म्हणूनच आहेत. देहाला परमात्मा दिसत नाही इंद्रियांना जाणता येत नाही मनाला देखील परमात्मा प्राप्त नाही आणि तर्काने देखील परमात्मा जाणला जात नाही. मन बुद्धी आणि इंद्रिय यांच्या बुडाशी जी चेतना आहे ती चेतना मात्र परमात्म्याची आहे. अडचण किंवा कोडं असं आहे की आम्हाला मिळालेली साधनं इंद्रिय मन आणि बुद्धी आहेत आणि ही तीनही साधनं परमात्मा जाणण्याच्या बाबत पुचकामी आहे. सर्व व्यवहार करण्याच्या करता ही साधनं उत्तम आहेत संसार करण्यासाठी. नोकरी करण्यासाठी, उद्योगधंदा करण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी, शिकण्यासाठी, नाना व्यवहार करण्यासाठी, पण नेमकी हीच साधनं जी व्यवहार करण्यासाठी म्हणून मिळाली शुद्ध स्वरूप मला आज्ञाला, ती आज्ञाला जाणण्यासाठी मात्र अगदीच निरुपयोगी आहे. आणि यांच्यापेक्षा दुसरं असं चौथं असं कोणतंही साधन आमच्यापाशी नाही. म्हणून शास्त्रकर्त्यांनी असा विचार केला की अडथळा म्हणून मन, इंद्रिय आणि बुद्धी हे येतात, तर एका युक्तीने मन, बुद्धी आणि इंद्रिय ही जागृतावस्थेत असताना जर शून्य करता आली, यांची कार्य जर पूर्णपणाने थांबली, तर या इंद्रिय मन बुद्धीच्या मार्ग असणारं तत्व प्रगट होऊ शकेल का असा विचार केला. कारण मनाला जोपर्यंत प्रेरणा देऊ आणि मन जोपर्यंत चालेल तोपर्यंत ते जगताचाच विचार करणार, भूत भविष्याचाच विचार करणार, ही अडचण आहे. तर्काला जोपर्यंत संधी देऊ तोपर्यंत तर्क हा जगतामध्येच वावरणार. तर्काच्या मागं कोण आहे की ज्याच्या योगाने तर्क चालतो? केनेशित पतती प्रेषित मनाहा, केन प्राणाहा प्रथमहा प्रेती युक्तहा, केनोपनिषदामध्ये प्रश्न उपनिषद काही प्रश्न निर्माण केले. कोण ईश आहे किंवा सत्तावान आहे की ज्यामुळं मन हालचाल करत? कोणाच्या सत्तेने प्राण आत बाहेर करतात, श्वासोच्छ्वास चालू आहे? केनेशिता वाच विमान बदलती, वाणी बोलते, पण त्याच्या मागे सत्ता कोणाची? चक्षुः डोळे पाहतात, श्रोत्रम कान ऐकतात, कौ देवो युनस्ती याच्या माग यांची योजना करणारा देव कोण? आता मी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकता आहात, तर तुमचे कान ऐकतायत का कानांच्या माध्यमातून ऐकणारा आणि कोणीतरी वेगळा आहे? यत श्रोत्रेन न शृणोती येन श्रोत्रम इदम श्रुतम, जे कानाने ऐकून ऐकलं जात नाही पण जे तत्व आहे म्हणून कान ऐकायला समर्थ असतात, तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते, ते ब्रह्म आहे. कान ज्याच्या योगाने ऐकतात, आमच्या आत असणाऱ्या एका शक्तीच्या योगाने कान ऐकतात, ज्या शक्तीच्या योगाने कान ऐकतात ते मात्र ब्रह्म आहे. यत चक्षुषा न पश्यती, जे डोळ्यांनी पाहिलं तर दिसत नाही असं परमात्मा तत्व, येन चक्षुषी पश्यती, पण डोळा मात्र ज्याच्या सत्तेने पाहायला समर्थ होतो, तदेव ब्रह्मत्वम विद्धी नैतम यदिदम उपासते, यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वम विद्धी. ज्याच्या योगाने मन चिंतन करायला, मनन करायला सक्षम होत, ते आमच्या अंतर्यामी असणारं एक तत्व, ते ब्रह्म आहे. तद एव ब्रह्म, तेच ब्रह्म आहे. नेदम न इदम यत इदम उपासते, हे न जाणता कितीही साधना केली तरी देखील ते प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थ असं म्हणतात की जनता कोटीवरील साधने केली नानापरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. समजून जर साधना केली तरच मोक्ष प्राप्त होईल. कोण आहे यांचं मागं आणि तो प्रगत कसा होणार? आत्मदर्शन ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपण असी आपण, या नाव ज्ञान. कसं आपण आपल्याला पाहणार? इंद्रिय तर आज पहिली तरी पाहू शकत नाही, मन पाहू शकत नाही, बुद्धी त्याला जाणू शकत नाही. आता परमात्मा जाण्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर शास्त्रकारांनी युक्त्या काढल्या. त्या युक्त्या अशा आहेत की देह आणि देहाचं कार्य पूर्णपणे शून्य करणं, मनाचं कार्य संपूर्ण शून्य करणं आणि बुद्धीचं तर्क आदी कार्य पूर्णपणे शून्य केलं असं जर करता आलं जागृत अवस्थेत, तर हे कोणत्याही पद्धतीने काम करत नसल्यामुळे जगताचं कोणतंही दर्शन आणि स्मरण होणार नाही अशा परिस्थितीमध्ये याच्या मागं असणारं परमात्मा तत्व प्रगट होऊ शकेल. याच्याकरता म्हणून त्यांनी श्वासाचा आधार घेतला. समर्थ जे म्हणतात एकवीस जलद सहाशे जपा, दिवसभरात 21,600 वेळेला श्वसन चालतं. पण त्याच्यामागं तत्व असं आहे की श्वास, मन आणि वासना या तीन गोष्टी आम्हाला ज्या मिळालेल्या आहेत, श्वास मिळालेला आहे, मन मिळालेलं आहे आणि वासना मिळालेली आहे, यांचा जर लय घडला तर परमात्म प्राप्ती होईल हे स्पष्ट असलं. पण गंमत अशी आहे की याच्यापैकी कोणाही एकाचा लय घडला तरी उर्वरित दोघांचा लय हे शास्त्रकारांना समजलं. जर मन थांबलं तर श्वास थांबतात आणि वासना देखील थांबतात हे शास्त्रकारांना समजलं. कशाकरता मन थांबवायचंय? त्याच्याशिवाय परमात्मा आत असणारा परमात्मा प्रगट होणार नाही म्हणून मन थांबवायचंय. ध्यान कशाकरता करायचंय? त्याकरता करायचंय. म्हणून ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये, तेही राजयोगाच्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये, मनाकडे साक्षीत्वाने पाहून कारण मन थांबवण्याचा निश्चय करून थांबवता येत नाही ही अडचण आहे. म्हणून मन जर थांबवायचं असेल तर मनाकडे उठणाऱ्या, मनामध्ये उठणाऱ्या विचारांकडे दुर्लक्ष करणं हा एकच मार्ग आहे. त्याला साक्षी असं म्हणतात. दुर्लक्षाला साक्षी असं म्हणतात. केवळ पाहणं आणि प्रतिसाद न देणं, केवळ द्रष्टा असणं आणि प्रतिसाद न देणं, या उपायांनी मात्र मनरहितता येते. आणि जर मनरहितता आली तर लगेच वासना क्षय होतो आणि प्राण देखील मंदावतात आणि थांबतात. अशा प्रकारे प्राण जर शून्य झाले, मन जर शून्य झालं आणि वासना जर शून्य झाल्या तर त्या स्थितीत मात्र परमात्मा दर्शन होतं, परमात्मा ठाई पडतो, प्रचितीला येतो. समर्थांनी सांगितलेल्या या साधनेचं हे मुख्य स्वरूप आहे. समर्थ असं म्हणतात की एकांती उदेक वैसावे तेथे हे समजून पहावे, अखंड धरावे, सांडावे, प्रभंजनाती शांत बसावं आणि श्वास घ्यावा आणि सोडावा आणि त्याच्याकडे तटस्थ त्यांनी पाहत राहावं. श्वासाचं गम आणि आगम, गमागमस्यम हे श्वासाचं पाहत राहावं. बाहेर पडणं आणि आत येणं हे सतत पाहत राहावं. हे पाहत असताना या तटस्थपणाने पाहण्याचा उद्देश, आपण काहीतरी उद्देशाने श्वासांची क्रिया पाहतो आहोत, तो उद्देशाने परमात्मा प्राप्तीचा असं असल्यामुळं एकांतात मौन धरून बसलेला आणि श्वासांकडे लक्ष देऊन बसलेला सागर, त्याला त्या श्वासांवर सोहम तोच मी आहे. कारण सद्गुरु वचन कसं आहे, सोहम हंसा हा स्वानंद सण, अजन्मा तो तुची जाण, हे साधूचे वचन. हे वचन सद्गुरूने धरलेलं असतं तर ते श्वासावर देखील स्मरायला सुरुवात. धरिता सो सांगिता हम अखंड चाले सोहम सोहम असं समर्थ म्हणतात. पण हे सोहम हे शब्द भासतात ते आपलं प्रोजेक्शन आहे हे मी तुम्हाला सांगतो. कारण सद्गुरूंचं वचन आणि सद्गुरूंच्या वचनाप्रमाणे तोच मी आहे असा सोहमचा भाव, सोहमचं अनुसंधान ठेवल्यामुळं श्वासावर देखील तो सोहम भासायला सुरुवात. एकांती मौन धरून पैसे सावध पाहता कैसे भासे असं समर्थांनी म्हटलं. सोहम सोहम ऐसे शब्द होती त्याला त्यांनी धरलेल्या भावनेमुळं ते सोहम सोहम असे भासायला लागतात, असे समजायला लागतात. प्रत्यक्षात ते तसे असतात का? तसा अभ्यास केल्यामुळे ते तसे निर्माण होतात. तसा अभ्यास तसं अनुसंधान ठेवल्यामुळं ते सोहळीसारखे भासतात. जसं पूर्वी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या काय प्रशब्द आहे चाकरमाने, त्या लोकांनी नाईलाजाने डेक्कन क्वीननी जायचं आणि डेक्कन क्वीननी परत यायचं मुंबईहून नोकरी करून. तर हे सगळं पोटासाठी करायचं. काय आपल्या नशिबाला आले म्हणून कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी, असं एक गाणं रेल्वेच्या तालावर, रेल्वेच्या रिदमवर असं बसवलं. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटा. असं स्वामीजी तर अगदी रेल्वेचा आवाज काढून ते दाखवायला. आणि मग थोड्या वेळाने ते तसंच भासायला सुरुवात होते. रेल्वेचा तो धडधड 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 जो आवाज आहे तो कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्यासाठी. 5 वाजता सकाळी उठून दबा घेऊन स्टेशनवर येतो, कामाला जातो, प्रवास करतो, परत येतो, हे सगळं कशासाठी? पोटासाठी. तर हा बसलेला आहे आत्मदर्शनासाठी. म्हणून या श्वासाकडे लक्ष दिल्यानंतर तो सोहम असा भासायला सुरुवात होते. पण हा भासून करणार काय? समर्थ असं म्हणतात की श्वास घेताना सो आणि श्वास सोडताना हम अशा प्रकारचं अनुसंधान ठेवतो आणि त्याच्यानंतर हे जे शब्द आहेत सोहम हे शब्द देखील सुटतात. ते शब्द सांडून बैठला तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा बला जाता येते. हे शब्द काही काळ धरावे लागतात आणि हे धरल्यानंतर हे सगळे शब्द सोडून द्यायचे आणि चिदाकाशात आपण परमात्म्याशी सदाकार झालो अशी शब्दरहित भावना करून, विचाररहित भावना करून केवळ थांबून राहायचं. हे सोहम ते शब्द देखील सोडायचे जे परमात्म्याचा परमात्म्याचे निदर्शक होते. ते शब्दही सोडायचे, नंतर धरायचे देखील आणि सोडायचे देखील. आणि ते सोडल्यानंतर केवळ गगनामध्ये किंवा चिदाकाशामध्ये थांबून राहायचं. भगवंत भगवद्गीतेत म्हणतात ना, आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचित अपि चिंतये. मन आत्मसंस्थ करायचं आणि मग थोडं देखील चिंतन करायचं नाही. या क्षणाला आपण आत्मस्वरूप आहोत असे बसून राहायचं. या मस्तकाच्या प्रदेशामध्ये, चिदाकाशामध्ये सर्व जाणीव टिकवलेली आहे. आता मी शब्दही उठू देत नाही. सोहम मी म्हणत नाही आणि मी परमात्मा आहे अशा भावनेमध्ये तर थांबलेलो आहे. माझी जी जाणीव आहे ती जाणीव या ठिकाणी एकवटलेली. परमात्मा आहे, आत्मसंस्थ असं मन केलेलं आहे आणि न किंचित अपि चिंतये. आता श्वासाकडे लक्ष नाही. योगाभ्यासाचा गलबला या कारणे तो हळूहळू परमात्म्याशी सदाकार होऊन परमात्म्याच्या अनुभवाचं राहायचं. ज्याला हे जमत नाही त्यांनी काय करायचं? थोड्या वेळी जर विचार उठायला सुरुवात झाली तर काय करायचं? तर उठणारा जो विचार आहे तो साक्षी भावाने सोडून द्यायचा. त्याला प्रतिसाद द्यायचा नाही. त्याला प्रतिसाद दिला नाही म्हणजे तो नाही साधतो. वृत्तीला जर प्रतिसाद दिला तर वृत्ती आपल्याला भाराभर पुरवते. वृत्तीला जर प्रतिसाद दिला नाही तर वृत्ती रहितच आहे, कारण प्रतिसाद देणारा मीच आहे. प्रतिसाद न द्यायचा ठरवणारा देखील मीच आहे. अशा परिस्थितीत हे जरी अवघड असलं तरी अभ्यासाच्या अंती हे जमतं. दीर्घ अभ्यासाने, दीर्घ प्रयत्नाने, हे नव्हतं की एखादी वृत्ती उठली आणि मी प्रतिसाद दिला नाही तर ती गळून पडते, तिचा निरुपाय होतो. मात्र काळ पुढे चाललेला नव्हता, हा जो पुढे चाललेला काळ आहे पण वृत्ती गळून पडल्यामुळं वृत्तीरहित अशी स्थिती आहे, ही स्थिती वाढायला सुरुवात होते. एक क्षण, दोन क्षण, तीन क्षण, चार क्षण, पाच सेकंद, दहा सेकंद, अर्धा मिनिट, मिनिट, दीड मिनिट, पहिला विचार तर संपलेला आहे आणि पुढचा विचारच उठलेला नाही. अशा वेळेला मनाच्या अत्यंत शून्य अशा स्थितीमध्ये देहाचं भान देखील कमी होत. जर मन पूर्ण नितरंग झालं तर तेवढ्या वेळा देहाची फार सूक्ष्म जाणीव राहते किंवा मधून अजून तीही पूर्ण नाहीशी होते, अर्थात वासना देखील नाहीशी होते. म्हणून जर मन नाहीसं झालं, मनाचा लय झाला, तर पाठोपाठ श्वास देखील मंदावतात, श्वासांचाही लय होतो आणि वासनेचा देखील लय होतो. आणि त्यावेळेला जे काही उर्वरित शिल्लक राहतं तो परमात्मा, शुद्ध जाणीव. पण त्या शुद्ध जाणीवेला आपण अजहा, नित्यहा, शाश्वतहा, अयम पुराणहा अशी आपल्या गोरूपाची जाणीव राहते. तो केवळ तिथं अस्तित्व मात्र असतो पण देहाचा पत्ता नसतो, मृत्यूचं भय नसतो, इंद्रिय भाव नसतात, त्यामुळं काम नसतो आणि कामना नसतात, मन नसतं त्यामुळं क्षुद्धता नसते. म्हणून शास्त्रांचे शब्द आहेत, वीत राग भयक करू. हा हा, या ध्यानाचं वर्णन करताना भगवद्गीतेमध्ये स्पर्शान कृत्वा बहिः बाह्यांश चक्षुः च एव अंतरे ध्रुवो प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यंतर चारिणौ यतेन्द्रिय मनोबुद्धिः मुनिः मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधः यत्सदा मुक्त एव सा. वीतराग भयक्रोधः किंवा विगतेच्छा भयक्रोधः एक समानार्थी आहे. असा जो राहतो यत सदा मुक्त एव सहा, असा जो नेहमी राहतो तो मुक्त होऊन जातो असं भगवद्गीता म्हणते. या ध्यानाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज तरी वैराग्याचे मी आधारे, बघा नीट ऐका, तरी वैराग्याचे मी आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे वासना त्याग केला शरीरी एकंदरे केले मन सहजे ही संधी भेटी एक धू पल्लवा पडे गाठी ती नाड्या जिथं हिरा पिंगला आणि मध्यमा जिथं एकत्र येतात किंवा धू पल्लवा पडे गाठी दोन वया ज्या ठिकाणी एकत्र येतात सहजे ही संधी भेटी जेथ धू पल्लवा पडे गाठी तेथ पाठमोरी देखील कारण या त्या ठिकाणी मागाहून मागून दृष्टी ठेवून पाहत आहे असं ज्ञानेश्वर. चांडूनी दक्षिण वाम प्राणापान सम चित्ताची व्योम गामीये करीती डाव्या नागपुरीनी श्वास घ्यायचा, उजव्या नागपुरीनी सोडायचा, उजव्या नागपुरीनी घ्यायचा, डाव्या नागपुरीनी सोडायचा असं असा प्राणायाम करण्याची गरज नाही. चांडूनी दक्षिण वाम दोन्ही नागपुड्या उघड्या ठेवून प्राणापान सम जितका वेळ श्वास घ्यायचा तितकाच वेळ श्वास सोडायचा असं काही काळ करावं. असं करून नंतर चित्ताची व्योमगामी एक रीती चित्ताला या वरच्या व्योमाकाशामध्ये किंवा चिदाकाशामध्ये मस्तकाकाशामध्ये असं आणून ठेवावं. तिथं काय होतं ते असं म्हणतात ते वासनांतरांची विवंचना. मग आपैत्री पारुथे अर्जुना जे वेळी गगनी म्हणजे या गगनाच्या प्रदेशामध्ये लयो मना पवने की जे श्वासाच्या साह्याने पण मनाचा लय झाल्यावर मग श्वासांचाही लय होतो. मग वासनांतरांची विवंचना आपैत्री पारुथे अर्जुना. बघा मन लीन झालं की पवन लीन होतो आणि मग वासनांतरांची विवंचना अपैसी पारुखे अर्जुना, वासना देखील लय पावतात. मग वासनांतरांची विवंचना अपैसी पारुखे अर्जुना पुढं काय, ते वेळी गगनी लयो मना पवने की जे, अशा या तिन्ही गोष्टी थांबून जातात. तेथ रज्जू जसे सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे, गंगेला किती नाले ओढे गटार देखील घेऊन मिळतात. रज्जू जसं म्हणजे कसलंही पाणी, पण हे सगळं पाणी सामावून गंगा जशी समुद्राला मिळते, रज्जू जसे सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे, मग एक वेगळे निवडिता न येत, मग कोणतं पाणी कोणत्या नदीचं आहे हे वेगळं जसं निवडता येत नाही. पुढं काय, तैसे मन एक मुद्दल जाये, मग अहंभावात इकडं ते आहे. मुद्दल मन जर नाहीच झालं तर डोळ्यांची कामना, पाहण्याची का कानाची, ऐकण्याची कामना का मूळ काम का शुद्धता, असे वेगवेगळ्या वासनांतरांची विवंचना राहतच नाही. तैसे मन एक मुद्दल जाये, मग अहंभावाधिक के आहे. मनाबरोबर देहभाव जातो म्हणून अहंभाव देखील जातो. म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवितो, म्हणून वरून दिसताना ध्यानस्थ ध्यान योगी जरी झाला तो आत अंतर्भावनेने परब्रह्माशी एकरूप झालेला असतो. हे ध्यान आहे, हे सोहम ध्यान आहे. समर्थ हेच ध्यान सांगतात. उच्चारे विणते शब्द ते जाणावे सहज शब्द, प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. एकांती मौन्य धरून बैसला तेथे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. भरिता सो सांडिता हम अखंड काले सोहम सोहम, याचा विचार पाहता बहु विस्तारला. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला. प्रथम जे मौन होत ते मौन विचारांच मौन होत, प्रथम शब्दाच मौन होत, पण शब्द मनात उठत होते. ते मनात उठणारे शब्द देखील बाजूला झाले, त्यामुळे विचारांचं मौन शब्दांचं मौन साधलं गेलं. पण जोपर्यंत आत्मदर्शन नाही तोपर्यंत हे मौन देखील अलीकडचंच राहतं. या आत्मदर्शनामध्ये या मौनाचं देखील सार्थक होऊन जातं. ज्या कारणाकरता शब्द थांबलेले होते ते मूळ कारण म्हणजे आत्मदर्शन हे होतं. त्याकरता कशाकरता इंद्रिय शून्य करायची, कशाकरता मन शून्य करायचं, कशाकरता तर्क शून्य करायचा, त्याचं जे मूळ कारण होतं ते तर्काच्या इंद्रियांच्या मनाच्या मागं असणारी चैतन्य शक्ती जी मुळातच परमात्मा आहे, ती शक्ती खाई पडावी म्हणून तो मौनी भला, तो भला मौनी होऊन जातो असं समर्थ म्हणतात. ते असं म्हणतात की शिष्या एकांती ऐकावे, स्वरूपी विश्रांतीच जावे, तेने कुणे निघावे परमार्थ. रोज एकांतात बसावं, अशा रीतीने स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जावं, या गुणांनी हा परमार्थ दृढा होतो, पक्का होत जातो. आपली वेळ संपली आणि ते सांगायचं होतं ते सगळं सांगून संपलं. याच्यानंतरही मी काही सांगणार होतो, पण ते म्हणजे हे ध्यान करत असताना साक्षीत्व कसं राखायचं, साक्षीत्व राखल्यानंतर संगत्याग कसा होतो, संगत्याग झाल्यानंतर उन्मनी अवस्था कशी प्राप्त होते, त्या उन्मनी अवस्थेची वैशिष्ट्य काय, पण त्यासाठी परत पुढच्या वर्षी येणं आहे. आणि आता जे सांगितलं या सगळ्या सांगण्यामध्ये ते बीज रूपाने येऊनच ते जिथे देऊन जातो आहे ते पूर्णच देऊन जातो आहे. याचा खुलासा, अधिक खुलासा जर केवळ राहिला असेल तर तो पुढच्या वेळेस देखील आपल्याला पाहता येईल. मात्र समर्थांनी तुम्ही मला मी जे म्हणतो ते मी तपासून पहा की समर्थांनी दासबोधामध्ये ज्या जे 20 दशक आणि 200 समास लिहिले त्या समासामध्ये साधना सांगणारा हाच केवळ एक समास लिहिलेला आहे. साधना सांगणारा असा दुसरा कोणताही समास नाही, थेट साधना सांगणारा. नवविधा भक्ती सांगितलेली आहे, पण ही नवविधा भक्ती सद्गुरूंच्या ठिकाणी सहजच विंचायला पाहिजे असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणून नवविधा भक्ती हे साधन म्हणून सांगितलेलं आहे. त्या नवविधा भक्तीमध्ये पादसेवन आणि त्या पादसेवनाच्या अंतर्यामी देखील समर्थांनी हे ध्यानच सांगितलं, जे मी 2 दिवसापूर्वी निरूपण केलं. मार्ग होये तरी अंतरिक्ष, जेथे सर्वही पूर्व पक्ष, आत्मा ठाईचा अलक्ष लक्ष लेना, ही नवविधा भक्तीमधल्या पादसेवन भक्तीमध्ये आलेलीच ओवी आहे. मला असं वाटतं की दशक 4 समास 4 तो असावा. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम, चौथ्या दशकामध्ये ती ओवी आली. पादसेवन देखील समर्थांनी मुख्यतः ध्यान सांगितलेलं आहे. ध्यानाने सद्गुरूंचे जे पाय आहेत त्यांचा बोध होतो आणि मग पादसेवन होतं. सद्गुरूंचे जे चरण आहेत, व्यक्ती म्हणून सद्गुरूंचे जे पाय आहेत, त्यांची जी पूजा आहे ती भाव अंतकरणात दृढ होण्यासाठी म्हणून अवश्यमेव करावी. तरी देखील सद्गुरूंचे पाय, याचा अर्थ सद्गुरु तत्व, पाया, परब्रह्म तत्वाचा पाया म्हणजे सद्गुरूंचे पाय. तर हे सद्गुरूंचे पाय कशामुळे समजतात हे पादसेवन भक्तीमध्ये समर्थांनी सांगितलं. त्या सगळ्या ओव्या तिथे आलेल्या आहेत. पाहणार, पाहणे, जया लागले, ते तत्रूपत्वे प्राप्त झाले, तरी जाणावे बाणले समाधान, म्हणून या ध्यानाचं वर्णन समर्थांनी खाई खाई केलेलं आहे. या उपासनेचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. या उपासनेचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये येणारच, कारण ज्ञानेश्वर महाराज तर नाथ संप्रदायाची सोहम साधनेची दीक्षाच देत होते. समर्थांनी देखील ही एकच साधना सांगितलेली आहे असं मी तुम्हाला सांगतोय. बाकीच्या साधना या सर्वसाधारण साधना आहेत, पण ही साधना विशेष साधना म्हणून सांगितलेली आहे. अंतरी धरिता नारायणे लक्ष्मीच काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे सदृढ धरावा, ही या समासाच्या शेवटची ओवी आहे. इतकं समर्थांनी या समासाला आणि या साधनेला महत्व दिलेलं आहे. अशा रीतीने या साधना शिबिराच्या योगाने आणि मग नंतर होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या आणि माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या उत्सवाच्या निमित्ताने समर्थांनी सद्गुरू शिवाय ज्ञान नाही म्हणून सद्गुरू करावा. सद्गुरू कोणाला म्हणावं? सद्गुरूची लक्षणं काय? सद्गुरू काय सांगतात? सद्गुरू वचन काय? सद्गुरू वचन आणि महावाक्याचं वचन एकच कसं? सद्गुरू कृपा म्हणजे काय? आणि सद्गुरू कृपा करतात पण अनुग्रह काय देतात? सद्गुरू साधना काय सांगतात? असा एक दासबोधामध्ये सर्व ठिकाणी आलेला हा विस्ताराने आलेला विचार एक प्रकारे क्रॉस सेक्शन करतो. कुठेही सलग हे नाही. या सगळ्या ओव्या कशा रीतीने एकत्र घेतल्या आणि एक विषय जो तयार झाला तो विषय त्यांच्या समोर मांडला. नागपूरकरांच्या प्रेमाचा मला नेहमीच अनुभव येतो. तुमच्या प्रेमामुळे मी ओढ्या गेल्यासारखा इथे येतो. मी कुठेही बाहेर जावे जात नाही. एका जागी राहून त्याच श्रोत्यांना स्वामीजींनी सांगितलं त्याप्रमाणे एकाच ठिकाणी कार्य करणं हे ते स्वामीजींचं करीत होतं. स्वतः स्वामीजींनी ते केलं तर तसंच मी करत असतो. फक्त वर्षातून एकदा नागपूरला येतो तेव्हा सर्वांच्या तुमच्या प्रेमाकरता म्हणून येतो. आपल्याला परमार्थामध्ये देखील काही अद्वितीय करायचं नाही, कार्य म्हणून देखील काही अद्वितीय करायचं नाही. आपुला तो गळा घेई उगवून आपलं जे 60-70-80 वर्षाचं जीवन आहे त्या जीवनामध्ये जे सहज गत्या अवतीभोवती लोक करतील त्या लोकांना जे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे तर ते सांगणं आणि त्यांच्या जीवनामध्ये देखील एका विचाराच्या अंगाने, साधनेच्या अंगाने जो काही बदल होईल तो बदल सद्गुरूंची सेवा म्हणून घडवण्याचा प्रयत्न करणं एवढाच एक उद्देश म्हणून मी करतो आहे आणि एवढाच एक उद्देश धरून मी काम करतो आहे. त्या प्रकारे आपल्या सगळ्यांची खरं म्हणजे निमित्ताने सेवा होते असं मला वाटतं. स्वामीजी जर प्रत्येक ठिकाणी बाहेरगावी जर कधी क्वचित गेले तर ते सांग ते प्रवचनाला सुरुवात करताना आज सेवेकरता मी अमुक अमुक श्लोक घेतलेला आहे असं म्हणून बोलत होतो. तसं या ठिकाणी जी काही सेवा स्वामीजींच्या कृपेने घडली ती ज्यांच्या कृपेने घडली त्यांच्या चरणांवर मी समर्पित करतो. या सगळ्यात सगळ्यात कठीण जर काही असेल तर निरोप आपण एका कुटुंबासारखे असे गेले चार दिवस आपण चार दिवस राहिलो. आपण सर्व आपण सर्वांनी जे प्रेम दिलं त्या प्रेमाची अंशत देखील वेळ आमच्याकडून खरंच करता येत नाही. इथं आम्ही येतो तर आम्हाला आणायला तुम्ही येता, पोचवायला तुम्ही येता, किती मंडळी काम करत असतात आणि तसेही गोवर्धन ही इतक्या दुःख्याने उठल्याची गोष्ट माहिती. तशा तरीही आपण सर्वांनी मिळून हे सद्गुरु सेवेचं काम करत आहात. आपण सगळ्यांच्या काठ्या त्या कामी लागलेल्या आहेत. मुख्यतः स्वामीजींचा संकल्प हिस्कोने करणे असे म्हणणे त्यामुळं हे काम सोडलं गेलेलं आहे, केलं गेलेलं आहे. पुढच्या वर्षी आपली भेट होणारच आहे पण दरम्यानच्या काळात पुण्यामध्ये 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी या काळामध्ये एक पारायण योजना मंडळानं ज्ञानेश्वरीचं पारायण होणार आहे. या पारायणाचं वैशिष्ट्य असं की आपल्यासारखे साधारण पंढरपूरच्या शिबिराला आलेली मंडळी असतील त्यांना अंदाज असेल साधारण 1,200-1,400 लोक पारायणाला एकत्र जमतील. आता एक सोहळा पुण्यात होणार आहे. आपल्या कोणाला ज्यांना शक्य असेल त्यांनी सचिनकडे नावं द्यावी आणि आपणही या अशा समारंभांना जमेल तर उपस्थित जरूर राहावं. भूगावच्या साधना शिबिराला तुम्ही येतात आज सकाळी मी म्हटलं तसं या वर्षी देखील येत्या 13 साली देखील तुम्ही सगळे याल, अजून जास्त संख्येने याल. जर तुम्ही आलात आणि वैयक्तिक कामासाठी एखाद वेळेला एखाद दोन वेळेला जर पुण्याला आलात तर मी एक वेळेला येतो तेव्हा भेट होते. तुम्ही एकदा आलात तर आपली वर्षातून दोनदा भेट झाली आणि जर तुम्ही जरा जास्त आलात तर आपली जरा जास्त भेट झाली असंही होऊ शकेल. त्या तऱ्हेने मी तुम्हाला हे आवाहन करतो. अंताताईंनी, सुनीताईंनी, दिलीपनी जे कष्ट घेतलेले आहेत त्याला खरंच तोड नाही. श्यामाताईंनी देह ठेवल्यानंतर दिलीपनी श्यामाताईंची ही परंपरा त्यांनी ज्या जिद्दीने काम केलं त्याच प्रकाराने चालू ठेवलेली आहे आणि त्यांच्या जोडीला तुम्ही सर्वजण देखील आहात. अशाच पद्धतीने राहा, साधना करत राहा. उपासकाची सूचना उपासना उपासना. हरिओम. विठ्ठल
ज्ञानी चंद्र परिवर्तरा जगत्यान जगत तेन त्यक्तेन पुञ्जीता मातुदत्तस्य कीर्तनम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति।